आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. गोंदिया जबलपूर रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नागपूर स्थित ब्रह्मकुमारी संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या राज्यस्तरीय अभियानाचा उद्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शुभारंभ. आणि बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. महसुली तूट भरून काढण्यासाठी पुरवणी मागण्या कमी ठेवण्यात आल्या आहेत. कृषी पंप आणि यंत्र मागावरल्या अनुदानासाठी 3,112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 803 कोटी प्रस्तावित आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 राज्यावर 9,32,00,000 रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. ऐकूया विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
अंमली पदार्थांबाबत सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. कुरिअरद्वारे देखील अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचं आढळून आलं असून अशा कुरिअरवर कारवाई केली जाईल. तसंच अंमली पदार्थ विक्रीत दोषी ठरलेल्या पोलिसांना देखील बडतर्फ केलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं. नसीम खान, वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
सगळ्या कुरिअरमध्ये आपण त्या ठिकाणी आपली पथकं देखील पाठवलेली आहेत. त्यांना सेन्सिटाईजही केलंय आणि त्यांच्यावरही जबाबदारी टाकली आहे की त्यांनी जर तपासणी न करता अशा प्रकारचे कुरिअर त्या ठिकाणी डिलिव्हर केले, पाठवणारा तर दोषी असेल पण कुरिअरवाल्यांनाही त्याच्यात दोषी पकडलं जाईल.
डिजिटल अटक नावाची कोणतीही तरतूद कायद्यात नाही, त्यामुळे असा फोन आल्यास तो खोटेपणा आहे असं समजावं असं मुख्यमंत्र्यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. अशा प्रकरणात 1930 या क्रमांकावर लगेच तक्रार करावी असं ते म्हणाले. त्याआधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी डिजिटल अटकेबद्दल राज्य सरकार राबवत असलेल्या जनजागृतीविषयी माहिती दिली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि आशुतोष काळे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. राज्यातील 479 धर्मदाय रुग्णालयांपैकी केवळ 134 रुग्णालये सध्या आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबवत आहेत. उर्वरित रुग्णालयांनी या प्रक्रियेला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती पण न्यायालयानं कोणतीही स्थगिती दिलेली नसतानाही काही रुग्णालये सहकार्य करत नव्हते, त्यामुळे राज्य सरकारनं आता कायद्यात बदल केला असून ही सर्व रुग्णालये सरकारच्या पूर्णपणे अखत्यारीत आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली.
राज्य सरकारचं स्पष्टपणे मत आहे की जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी पारदर्शीपणे केंद्र सरकारची योजना राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे. त्यासोबत राखीव पेड जे आहेत किंवा राखीव निधी जो आहे याचा ट्रान्सपरंट पद्धतीनं विनियोग केलाच पाहिजे. आणि म्हणूनच मी धर्मदाय आयुक्तांचं देखील अभिनंदन करेल की धर्मदाय आयुक्तांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला, लॉ अँड ज्युडिशरीने पुढाकार घेतला. म्हणून पहिल्यांदा आता आपल्याकडे प्रत्येक हॉस्पिटलच्या बेडची माहिती अद्ययावत पद्धतीनं त्या ठिकाणी आहे.
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णांना आरोग्य योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या काळात सभागृहात मांडला होता. राज्यातल्या अनेक भागांत काल अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेत हा मुद्दा उपस्थित केला. मराठवाडा विदर्भासह कोकणात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, याचे तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी विजय आणि धनंजय मुंडे यांनी केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी तालिका अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. योगेश सागर, संजय केळकर, दिलीप लांडे, चंद्रकांत नवघरे, सुनील प्रभू, राजू खरे, अमित जनक आणि समाधान आवताडे हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहतील. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड, सुनील शिंदे यांची तालिका सभापती म्हणून घोषणा केली. त्यापूर्वी प्रज्ञा सातव यांचा विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा मंजूर केल्याची घोषणा देखील त्यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता.
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहर झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनात धरणं आंदोलन केलं. या सदस्यांनी यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत घोषणाबाजीही केली. मंत्रालयातल्या झिरवळ यांच्या विभागातल्या कारकुनाला लाचखोरीच्या आरोपावरून या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केल्यामुळे झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी लावून धरली आहे. सरकार केवळ भूलथापा देऊन आकर्षक घोषणा करून लोकांची फसवणूक करत आहे अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. ते विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरल्या चर्चेत बोलत होते. राज्यात रोजगार निर्मित होत नाही, सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण केलं जात आहे, बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे, मात्र सरकार लोकांना केवळ झुलवत ठेवत आहे अशी टीका जाधव यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं रेल्वे मंत्रालयाच्या 9,072 कोटी रुपयांच्या 3 महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज माध्यमांना दिली. यामध्ये गोंदिया जबलपूर रेल्वेमार्ग दुहेरीकरण हा विदर्भ आणि मध्य प्रदेशासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून तो प्राधान्यानं राबविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त पुनरख किऊल तसेच गमरिया चांडील तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन या प्रकल्पांचाही समावेश आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार आणि झारखंडमधील 8 जिल्ह्यातील सुमारे 307 किलोमीटर रेल्वे जाड्यांचा विस्तार होणार आहे असं वैष्णव म्हणाले.
जबलपुर से गोंदिया प्रोजेक्ट को हम अगर देखें तो नॉर्थ में विशेषकर जो पूर्वांचल का एरिया आता है प्रयागराज बनारस काशी और उसके बाद में बिहार और छत्तीसगढ़ और झारखंड और मध्य प्रदेश का रीवांचल जो एरिया आता है अपना इन सब का साउथ की तरफ जाने का जो रास्ता है कन्वेंशनली वो रास्ता जबलपुर से इटारसी इटारसी से नागपुर और फिर नीचे साउथ की तरफ जाता है. इस लंबे रास्ते के बजाय अगर सीधा कॉरिडोर बने जो कि कटनी प्रयागराज के बाद में कटनी कटनी से जबलपुर जबलपुर से गोंदिया और नीचे चांदा फोर्ट बल्लार शाह और फिर बाद में नीचे सिकंदराबाद की तरफ जाए तो एक डायरेक्ट पैरेलल कॉरिडोर बन जाता है जो नॉर्थ से साउथ की कनेक्टिविटी को सिग्निफिकेंटली इम्प्रूव कर.
या प्रकल्पांमुळे सुमारे 5,400 अधिक गावांना थेट रेल्वे संपर्क मिळून जवळपास 98 लाख लोकसंख्येला लाभ होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रात सामाजिक एकता परस्पर विश्वास आणि सकारात्मक मूल्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ब्रह्मकुमारी संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्ण काळ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ जामठा येथील विश्वशांती सरोवर परिसरात उद्या दिनांक 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत ब्रह्मकुमारीज मुख्यालय माउंट आबूचे राजयोगी बी के मृत्युंजय भाई आणि राजयोगिनी बी के चंद्रिका दिदी यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. या अभियानांतर्गत व्यसनमुक्त समाज संतुलित जीवनशैली स्वच्छता मूल्याधिष्ठित शिक्षण योग पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोखा यावर भर देण्यात येणार आहे. या परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर जबलपूर भंडारा अमरावती आणि वर्धा या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. दरम्यान मुंबईत लोकभवन इथं हिंदुजा हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या जीवनरक्षण आणि तंदुरुस्त भारतीची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. बिनचूक मतदार याद्या कोणत्याही देशाच्या लोकशाहीचा पाया असल्याचं प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं भरलेल्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेला संबोधित करत होते. देशातल्या अपात्र मतदारांना वगळून फक्त पात्र मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करता यावं यासाठी मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बिहारमध्ये ही प्रक्रिया कोणत्याही आक्षेप शिवाय पूर्ण झाली. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. गोंदिया जबलपूर रेल्वेमार्ग दुहेरीकरण प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि नागपूर स्थित ब्रह्मकुमारीज संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या राज्यस्तरीय अभियानाचा उद्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शुभारंभ. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.